आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावर वी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो इस्रायलान पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासाचेर गैरराज्या गुन्यांवाचे आरोप केल्यात। या संघर्षान दोनी बाजूनी मरण आयिल्ल्यांचो आंकडो हजारा वयर पावला। सिक्कीमांत अकस्मात आयिल्ल्या हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 33 पावलो। 105 लोक अजून बेपत्ता आसात। रक्षामंत्री राजनाथ सिंग आयच्यान इटली आनी फ्रान्सच्या 4 दिसांच्या भोंवडेर वतले। केंद्र सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार निबंधकांक संगणकीकरणा खातीर निधी दितले। आयसीसी वर्ल्ड कपाचे आपले पहिले मॅचीन भारतान ऑस्ट्रेलियेक 6 विकेटींनी हारयले। आता पुराय खबरो इस्रायल आनी हमास मजगतीं चालू आशिल्ल्या संघर्षान मरण आयिल्ल्यांचो आंकडो हजारा परस चड जाला। इस्रायलान सुमार 700 आनी गाझान 400 जाणांक मरण आयला। हजारांनी लोक जखमी जाल्ल्याची भिरांत आसा। हमास आनी इस्रायल सुरक्षा कर्मचाऱ्यांमदीं अजूनय साबार सुवातींनी झूज चालू आसा। संयुक्त राष्ट्रांतल्या इस्रायलाच्या राजदूतान पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासाचेर गैरराज्या गुन्यांवाचे आरोप करून हमास आतंकवादी मुळावी बांदावळ ना करपाचो वेळ आयला अशी प्रतिज्ञा केली। या संघर्षाचेर चर्चा करपा खातीर काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाची बसका जाली। गाझाच्या पॅलेस्टाईन वाठारांतल्यान सुरू केल्ल्या नाटकीय हल्ल्यान हमास दहशतवाद्यांनी इस्रायलाच्या शारांनी घुरी घालून 700 परस चड इस्रायली लोकांक मारले आनी डुझिनी ओलिसासयत पळून गेले। 1973 वर्षाच्या झुजा उपरांत इस्रायला खातीर हो सगळ्यांत घातक दीस आशिल्लो। हे झुजाचे गुन्यांव उक्तेपणान दस्तावेजीत केल्ले गैर्राचे गुन्यांव अशे न्यूयॉर्कान 15 वांगड्यांची सुरक्षा मंडळाच्या बंद दारांत जावपी बसकेचे आदी इस्रायलाचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे राजदूत गिलाड एरडान हांणी सांगले। आंतरराष्ट्रीय समुदायान इस्रायलाक पुरायपणान तेको दिवचो आनी हमासाच्या कृतीचो निषेध करचो अशें आवाहन एरडान हांणी केले। आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याची प्रयोज्यता आनी नागरिकांची सुरक्षा विशीं परिषदेन चर्चा केल्या अशें संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त राष्ट्रांतल्यो राजदूत लाना नुझबे हांणी सांगले। हमास आतंकवादी गटान इस्रायलाचेर केल्ल्या हल्ल्याचो संवसारीक फुडाऱ्यांनी निषेध केला। मजगतीं एअर इंडियान 14 ऑक्टोबर मेरेन तेल अविवाक वचपी आनी येवपी आपल्या विमानाची उड्डाणां रद्द केल्या। प्रवासी आनी कामगारांच्या सुरक्षे खातीर तेल अविवाक वचपाची आनी येवपाची विमान सेवा शेनवार मेरेन स्थगीत उरतली अशे सोशल मिडियाचेर काल केल्ल्या पोस्टांत विमान कंपनीन सांगला। ह्या काळांत खंयच्याय विमानांचे आरक्षण केल्ल्या प्रवाशांक शक्य तितलो आदार दितले अशें विमान कंपनीन म्हळा। सिक्कीमांत अकस्मात आयिल्ल्या हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 33 पावला। हातूंत 9 लष्करी जवानांचो आसपाव आसा। सिक्कीम राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्याप्रमाण 105 लोक अजून बेपत्ता आसात। आता मेरेन 2563 जाणांक वाचयल्यात आनी सुमार 6847 जाणांनी 28 रिलीफ कॅम्पांनी आलाशिरो घेतला। वट्ट 1320 करांचे प्रचंड लुकसान जाला। भारत सरकाराच्या घर मंत्रालयाच्या खाला आंतर मंत्रालयीन केंद्रीय पंगड नैसर्गिक आपत्तीक लागून जाल्ल्या लुकसानाचे मूल्यांकन करपा खातीर राज्यांत आसा। तंझानियाच्यो राष्ट्रपती समिया सुलू हसन भारताच्या 4 दिसांच्या भेटेर काल नवी दिल्लीत पावल्यो। राष्ट्रपती पदाची सुत्रां हातात घेतल्या उपरांत ही तिची पहिली भारत भेट। तांकां विमानतळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी हांणी येवकार दिलो। तांझानियाच्या राष्ट्रपतींचे आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारोहपूर्वक स्वागत जातले। ते उपरांत राजघाटाचेर पुष्पहार अर्पण कार्यावळींत ती वांटो घेतली। तशेंच उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन सविस्तर द्विपक्षीय भासाभास करतली। सांजवेळार ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली। तशेंच तांझानियाच्यो राष्ट्रपती सामिया सुलू हसन हांच्या सन्मानांत राष्ट्रपती मुर्मू राज्य मेजवानी आयोजीत करतली। फाल्यां मंगळारा ती वेपार आनी गुंतवणूक मंचांत वांटो घेतली। 8 वर्सां परस चड काळ उपरांत तांझानियाच्या राष्ट्रपतीची भेट जाता आनी तिच्या भेटीक लागून भारत आनी तांझानिया हांचे मदले इतिहासीक आनी आमिजातीचे संबंध आनी घटमूट जातले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठान आयआयटीन आयोजित केल्ल्या विद्यार्थी समुपदेशन कार्यावळीचे उक्तावण केले। आयच्या सर्तीच्या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या फुडारा खातीर तशेंच देशाच्या फुडारा खातीर वावुरचे अशें ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या विद्यार्थ्यांक संबोधित करतना सीतारामन हांणी सांगले। केंद्र सरकारान ह्या वर्साच्या अर्थसंकल्पात मानसीक भलायके खातीर 1200 कोटी रुपयांची तरतूद केल्या। ताचो फायदो मेळपाक लागला अशें अर्थमंत्र्यांनी सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। रक्षा मंत्री राजनाथ सिंग आयत सावन 12 ऑक्टोबर मेरेन इटली आनी फ्रांस भोंवडेर वतले. दोन देशांच्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात सिंग इटालियन संरक्षण मंत्री गुइडो क्रुसेटो हांची रोम शारांत भेट घेतले. अंदु मार्चांत इटालियन प्रधानमंत्र्यांच्या भारत भेटी दरम्यान दोन्ही देशांमधली संबंधांची व्याप्ती धोरणात्मक भागीदारी मेरेन उंचावली. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यात राजनाथ सिंग पॅरिसांत फ्रेंच संरक्षण मंत्री सेबास्टियन लेकॉर्नियो हांचे बरोबर 5वो वर्सुकी संरक्षण संवाद करतले. भारत आणि फ्रान्स हांणी हालीच धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षा मनयल्यात. दोन्ही देशांमधी महत्वपूर्ण औद्योगिक सहकार्यासहित सखोल आणि व्यापक द्विपक्षीय संरक्षण संबंध असतात. रोम आणि पॅरिस या दोन्ही शहरांनी रक्षा मंत्री औद्योगिक सहकार्याच्या संभाव्य संधींची चर्चा करपाखातीर संरक्षण उद्योगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ प्रतिनिधीकडे संवाद साधतले. भारत आणि सौदी अरेबिया हांणी काल इलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन 5वी आणि निवळ हायड्रोजन आणि वीज पुरवण या मळार समजिकायेच्या कबलातीचेर स्वाक्षरी केल्यात. रियादान जाल्ल्या मध्य उदेन ते उत्तर आफ्रिका हवामान सप्तकाच्या 17 वेळार ही कबलात झाली. भारताचे केंद्रीय वीज आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग आणि अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल अजीज बिन सलमान अल साऊद हांणी या कबलातीचेर स्वाक्षरी केल्यो. दोन्ही देशांमधी वीज 5वा आणि निवळ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि संबंधित उपकरणांची पुरवण तिगोवन दवरप हो या कराराचो हेत असा. तशेंच दोन्ही देशांमधी बी टू बी बिझनेस समिट आणि देवाणघेवाण आयोजित करपाचो निर्णय घेतला. ताचे आदी सिंग हांच्या फुडारपणाखाला भारतीय शिष्टमंडळान हवामान सप्तकान वाटो घेतलो. तशेंच पॅरीस कबलातीच्या प्रादेशिक संवादासंबंधी जागतिक जापसालदारकेविशीच्या सत्रात उलोप करतना सिंग हांणी सांगले, भारत प्रदूषण उत्सर्जनाक लागून जावपी समस्या उणी करपाखातीर महत्वाची पावलां उबारता. केंद्रीय सहकार मंत्रालयान सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या सहकारी संस्थांचे निबंधक आणि 1851 शेती आणि ग्रामीण उदरगत बँकांचे कार्यालयाचे संगणकीकरण करून आणि घटमूट करपाचो निर्णय घेतला. सगळ्या प्राथमिक शेती सोसायटींच्या संगणकीकरण योजनेच्या धर्तीचेर 13 राज्यांनी कार्यरत शेती आणि ग्रामीण उदरगत बँकांच्या संगणकीकरणाखातीर केंद्रीय प्रायोजित योजनेक मान्यता दिल्या. राष्ट्रीय एकीकृत सॉफ्टवेअरावरवी आणि सगळ्या राज्यांच्या आणि संघ प्रदेशांच्या सहकार निबंधकांच्या कार्यालयांचे संगणकीकरणावरवी जातले. योजनेची यशस्वी अंमलबजावणी करपाखातीर केंद्रीय निरीक्षण युनिट स्थापन करतले असे सहकार मंत्रालयान निवेदनात म्हळा. हे योजनेचेर 225 कोटी रुपया देशपेस अपेक्षित आसा. हे योजनेचे अंमलबजावणीक लागून राज्यांच्या सहकार खात्यांनी आणि शेती आणि ग्रामीण उदरगत बँकांच्या कार्यालयांनी दिवपी सेवा लोकांक बेगीन मेळटलीच, पूण तेच बरोबर या कार्यालयाच्या कार्यावळींत पारदर्शकता आणि एकरूपता येतली असे मंत्रालयान सांगले. ते अधिक कार्यक्षम जातले वेळूय वाचतलो. आयसीसी दादल्यांच्या विश्वचषक क्रिकेटान आयतारा सांज वेळार चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमान भारतान ऑस्ट्रेलियाचेर 6 विकेटींनी जैत मेळयले. ऑस्ट्रेलियेन दिल्ल्या 200 धावण्याच्या आव्हानाक भारतान 41.2 ओव्हरीन 4 बाद 201 अशी चाप दिली. विराटान 85 धावण्यो केल्यो जाल्यार राहुल नाबाद 97 धावण्यो केल्यो. आज दनपरा दोनांक हैदराबादांत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमांत न्यूझीलंड आणि नेदरलँड्स मजगती खेळ जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. इस्रायलान पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासाचेर गैरराच्या गुन्ह्यांचे आरोप केल्या. या संघर्षांत दोन्ही बाजूंनी मरण आयल्ल्यांचो आंकडो 1000 वयर पावला. सिक्कीमात अकस्मात आयल्ल्या हुंवाराक लागून मरण आयल्ल्यांचो आंकडो 33 पावला. 105 लोक अजून बेपत्ता आसा. रक्षा मंत्री राजनाथ सिंग आयच्यान इटली आणि फ्रान्सच्या 4 दिसांच्या भोंवडेर वतले. आयसीसी वर्ल्ड कपाचे आपले पहिले मॅचीन भारतान ऑस्ट्रेलियेक 6 विकेटींनी हरयले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.